आकाशवाणी मुंबई। कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात दाखल। आर्थिक घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स कंपनीची सीबीआयकडून चौकशी। इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटात भारताचं विजेतेपद निश्चित, महिला गटात अनाहत सिंगकडून पदकाची अपेक्षा। आणि होर्मुझची सामुद्रधुनी येत्या 48 तासात खुली केली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा। पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। पाणी जीवनाचा आधार असून पृथ्वीच्या भविष्याचा आकार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय जल दिनाच्या निमित्तानं दिलेल्या संदेशात म्हटलं आहे। संयुक्त राष्ट्रसंघानं देखील यानिमित्तानं पाणी आणि लिंग समानता या अनुषंगानं जिथे पाणी वाहतं तिथं समानता वाढते ही संकल्पना मांडली असून जलव्यवस्थापनातली महिलांची महत्वपूर्ण भूमिका आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे त्यांच्यावर होणारा परिणाम तसंच त्याबाबतच्या निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग अधोरेखित केला आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चैत्र नवरात्रीच्या आध्यात्मिक महत्वाबद्दल आपले विचार मांडले असून मातृदेवीच्या भक्तीतून मिळणारी ऊर्जा आणि शक्ती यावर भर दिला आहे। मातृभक्तीत अपार शक्ती आहे। देवी मातेला केलेलं वंदन भक्तांच्या मनाला सकारात्मक ऊर्जेनं परिपूर्ण करतं असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेतले 8931 दिवस पूर्ण केले असून भारतीय राजकारणात ते सर्वाधिक काळ सत्तेत असलेले नेते ठरले आहेत। त्यांनी सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांना मागे टाकलं आहे। गुजरातचे मुख्यमंत्री आणि देशाचे प्रधानमंत्री म्हणून मोदी यांनी सत्तेत 25 वर्ष पूर्ण केली आहेत। रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज आज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात पोहोचलं। पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे जगभरात वाढलेल्या इंधनाच्या किमती स्थिर करण्याच्या उद्देशानं अमेरिकेनं समुद्रात उभ्या असलेल्या रशियाच्या तेलवाहू जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिल्यानंतर हे जहाज भारतात आलं आहे। याशिवाय अमेरिकेहून LPG घेऊन येणारं एक मालवाहू जहाज हे देखील मंगळुरू इथं पोहोचलं आहे। CBI नं कथित आर्थिक घोटाळा प्रकरणी सहभाग असल्याबद्दल अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स या कंपनीची चौकशी सुरू केली आहे। त्याअंतर्गत आज CBI ऑथम इन्व्हेस्टमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या सल्लागाराची चौकशी केली। या कंपनीनं रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स या सध्या चौकशी सुरू असलेल्या दोन कंपन्यांची मालमत्ता खरेदी केली आहे असं CBI म्हटलं आहे। बँक ऑफ महाराष्ट्रनं गेल्या वर्षी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती। याशिवाय CBI हजारो कोटी रुपयांच्या एका मोठ्या बँक घोटाळा प्रकरणात रिलायन्स ADA ग्रुपच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी केली। स्टेट बँक ऑफ इंडियानं केलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुद्दुचेरीसह 4 राज्यांमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवल्या जातील असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे। या 5 राज्यांमधल्या तसंच पोटनिवडणूक असलेल्या राज्यांमधल्या मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवल्या जातील याची खात्री करण्याचे निर्देश आयोगानं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत। मतदान केंद्रावर मतदार सहायता केंद्र, पिण्याचं पाणी, शौचालय, प्रकाश व्यवस्था, दिव्यांगांसाठी रॅम्प या सुविधा आवश्यक आहेत। प्रत्येक केंद्रावर केंद्र स्तरावरील अधिकारी उपस्थित असतील जे मतदारांना त्यांचा अनुक्रमांक शोधून देण्यास मदत करतील। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। इंडियन ओपन 2026 स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटात भारताच्या अभय सिंग आणि वीर चोत्रानी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे। आज मुंबईत होणाऱ्या अंतिम सामन्यात या दोघांमध्ये विजेतेपदासाठी लढत होणार असून भारताचं पदक निश्चित झालं आहे। महिला गटात भारताच्या अनाहत सिंग हिचा सामना आज संध्याकाळी इजिप्तच्या हाना मोताज हिच्याशी होईल। काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अनाहतनं भारताच्याच तन्वी खन्ना हिचा 3-1 पराभव केला होता। इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी येत्या 48 तासांमध्ये खुली केली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर विध्वंसक हल्ले केले जातील असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे हल्ले इराणच्या सर्वात मोठ्या ऊर्जा प्रकल्पापासून सुरू होतील आणि त्यानंतर इतर प्रकल्पांचं लक्ष साधलं जाईल असं त्यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. अमेरिकेनं काही आठवड्यापूर्वीच आपलं निर्धारित उद्दिष्ट साध्य आहे, त्यामुळे आता इराणला करार करायचा असेल तरी अमेरिकेला त्यामध्ये कोणताही रस नसल्याचं ट्रम्प यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. इराणनं इस्रायलच्या दिमोना आणि अराद या शहरांवर काल बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा हल्ला केला. इराणमध्ये दिमोना शहरात नेगेव अणुसंशोधन केंद्र आहे. आपल्या नतान्स इथल्या अणुसंशोधन केंद्रावरच्या कालच्या हल्ल्याला हे थेट प्रत्युत्तर असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या हल्ल्यामुळे अणुसंशोधन केंद्राची हानी झाली नाही तसंच किरणोत्सर्गाची असामान्य पातळी आढळून आली नाही, तरीही इस्रायलच्या दिमोना आणि अराद या दोन शहरांमध्ये एकूण 130 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं म्हटलं आहे. दरम्यान इराणविरोधातली मोहीम आणखी तीव्र केली जाईल असा इशारा इस्रायलनं दिला आहे. दरम्यान सौदी अरेबियामध्ये रियादच्या आकाशात काल 3 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आढळून आली, त्यापैकी एकाला मध्येच रोखण्यात आलं तर इतर 2 क्षेपणास्त्र मानवी वस्ती नसलेल्या भागात कोसळली. त्यानंतर इराणनं 2023 बिजिंग कराराचं आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावाचं उल्लंघन केल्याचा आरोप करून रियादनं इराणच्या लष्करी आणि दूतावासातल्या कर्मचाऱ्यांना 24 तासांमध्ये सौदी अरेबिया सोडून जाण्याचे आदेश दिले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीत सुरुंगरोधक मोहिमेसाठी जपान आपलं स्वसंरक्षण दल तैनात करण्याचा विचार करत असल्याचं जपानचे परराष्ट्रमंत्री तोशी मित्सू मोतेगी यांनी म्हटलं आहे. दूरचित्रवाणीवर एका कार्यक्रमात त्यांनी जपानच्या प्रगत सागरी क्षमता अधोरेखित केल्या. इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्धविराम झाला तरच या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो असं त्यांनी यावेळी सांगितलं. अमेरिकेबरोबर गेल्या आठवड्यात झालेल्या उच्चस्तरीय राजनैतिक चर्चेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे संकेत दिले. पश्चिम आशियामधल्या देशांच्या नागरिकांवर तसंच महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांवर इराणनं केलेल्या हल्ल्याचा G7 देशांनी निषेध केला आहे. यामुळे पश्चिम आशियातल्या देशांनाच नाही तर जागतिक सुरक्षेला धोका उत्पन्न झाल्याचं G7 देशांनी म्हटलं असून इराणला आपल्या कारवाया थांबवण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. होर्मुझची समुद्रधुनी तसंच इतर सागरी मार्गांची सुरक्षितता सुनिश्चित करणं महत्वाचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. इराणला अण्वस्त्र निर्मिती करू न देण्याचा पुनरुच्चार G7 देशांनी केला तसंच इराणला क्षेपणास्त्र हल्ले थांबवण्याचं आवाहन केलं. मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्यानं झालेल्या अपघातात रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम हरिसिंघानिया किरकोळ जखमी झाले असून 2 भारतीय नागरिक बेपत्ता आहेत. सिंघानिया यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. मालदीवमधल्या फेलिदू बेटाजवळ शुक्रवारी हा अपघात झाला. यावेळी बोटीत 7 प्रवासी होते. हिमालयाशी संलग्न असलेल्या पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये आज विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. याशिवाय गंगेच्या खोऱ्याजवळचा पश्चिम बंगालचा काही भाग, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, ओदिशा आणि पश्चिम राजस्थानमध्येही दिवसभर असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे तर केरळ आणि माहे इथं उद्यापर्यंत उष्ण आणि दमट हवामान असेल. पाकिस्तानमध्ये लष्कर ए तैबा या दहशतवादी संघटनेचा कमांडर बिलाल आरिफ सराफी याचा काल ईदच्या नमाजानंतर त्याच्या कुटुंबियांनी चाकूनं हल्ला करून आणि गोळ्या झाडून खून केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मुरीदके इथल्या मार्कस भागातल्या लष्कर ए तैबाच्या मुख्यालयाजवळ घडली. या हत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नसलं तरी प्राथमिक माहितीनुसार हा प्रकार कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय गुप्तचर संस्थांनी व्यक्त केला आहे. केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्री जी किशन रेड्डी उद्या महत्वपूर्ण आणि सामरिक खनिजांच्या ब्लॉक्सच्या लिलावाची 7वी फेरी सुरू करतील. 7व्या टप्प्यात विविध राज्यांमध्ये खाणपट्टा आणि संमिश्र परवान्याअंतर्गत 19 ब्लॉक्स उपलब्ध करून दिले जातील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं संरक्षण आणि त्याचा जबाबदारीनं वापर करण्यासाठी आपण सर्व वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. रशियाहून कच्चं तेल घेऊन येणारं अॅक्वा टायटन हे जहाज कर्नाटकात मंगळुरू इथल्या बंदरात दाखल. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कमर्शियल फायनान्स कंपनीची CBI चौकशी. इंडियन ओपन स्क्वॉश स्पर्धेत पुरुष गटात भारताचं विजेतेपद निश्चित, महिला गटात अनाहत सिंगकडून पदकाची अपेक्षा. आणि होर्मुझची सामुद्रधुनी येत्या 48 तासात खुली केली नाही तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले करण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.